ते क्रॉस त्या मुलग्याला पटना, त्याच्या बापाला पटना, जगदम ऋषीला पटना, असं त्याच्यात वादावादी उत्पन्न झाली. मग आता कुणाच्या सत्वानं कुणाला तयार करायचं, कुणाच्या सत्वानं कुणाला करायचं, मग हिला जास्ती आता हे तिनंच आवडल्यानंतरच तिनं ते ठरवलं की हिला मातंगीचा मान जास्त, जी तिच्या तोंडातनं जी ती शब्द बाहेर पडली हीच टिकली.
पण दोन पाया झाल्या ना जीवन, त्या दोन कुठल्या कुठल्या देवी झाल्या, एक मातंगी झाली
आणि यल्लामा,
मातंगी आणि यल्लामा.
मातंगी म्हणजे जिचं शिर
तोडलं,
जिचं डोकं जे आहे ते कुणाचं होतं, मातंगीच्या मांगाचं ज्याचं डोकं होतं ती मातंगी
तोडलं, हिचं तोडलं आणि हिचं शिर हिला लावलं.
बरोबर आहे ना,
असं केलंय ते.
समजा
तो प्रश्न असा तुम्हाला विचारतोय की मातंगी देवीचं शिर हे मातंग बाईचं आणि धड ब्राह्मण बाईचं आणि यल्लम्माचं
तोडलंय ना मुलग्याला पान होतंय ना,
नाही यल्लम्माचं शिर ब्राह्मणाचं आणि धड मांगाचं होतं का?
नाही नाही नाही, मग धड हे ब्राह्मण.
हा
आता हे इथनं तोडल्यानंतर जी त्यांच्यात वादावादी,
हा यल्लम्माचं धड ब्राह्मण डोकं मांगायचं आणि मातंगीचं धड
तिने तिच्या सत्वानं तिनं तयार केलं.
हा
आपला मान देऊन
असं मातंगीचं यल्लम्माच्या डोक्या, यल्लम्माचं जे शिर आहे कवट आहे मांगायचं.
ते विचारतात वेगळं, तुमचं ग्रह होतं ते वेगळं वेगळं.